नमस्कार, मी राजेश बोलतोय, इंडिया एक एटीएम टीममधून. मी आज तुमची कशी मदत करू शकतो?
पैसे विड्रॉल झाले नाहीत, मेसेज आलाय विड्रॉलचा,
मला दिसत आहे
अमाऊंट आले नाही एटीएम मध्ये.
की तुमचा डॉकेट नंबर 7123788 तुम्हाला आधीच देण्यात आलेला आहे. तुमची रिफंड विनंती सध्या प्रक्रियेत आहे. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वानुसार रिफंड पूर्ण होण्यासाठी 24 ते 48 तास लागतात. कृपया या प्रक्रियेच्या कालावधीपर्यंत प्रतीक्षा करा. 48 तासांनंतरही रिफंड तुमच्या खात्यात जमा झाला नसेल तर कृपया एटीएम आयडी सह तुमच्या बँकशी संपर्क साधा. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांनुसार रिफंड पूर्ण होण्यासाठी 24 ते 48 तास लागतात. तुम्हाला तुमच्या खात्यात रिफंड मिळेल याची खात्री आहे. मला समजते की ही गोष्ट चिंताजनक वाटू शकते. कृपया घाबरू नका, तुमचे पैसे सुरक्षित आहेत. या समस्येशी संबंधित किंवा इंडिया एक एटीएम बाबत मी आणखी काही मदत करू शकतो का?
काय नाही सर, ठीक आहे, थँक्यू. रिटर्न लवकरात लवकर यायची.
रिफंड साधारणपणे 24 ते 48 तासात प्रक्रिया होतो. कृपया एटीएम आयडी सह तुमच्या बँकेशी संपर्क साधा. मला समजते की ही गोष्ट चिंताजनक वाटू शकते. कृपया घाबरू नका, तुमचे पैसे सुरक्षित आहेत. या समस्येशी संबंधित किंवा इंडिया एक एटीएम बाबत मी आणखी काही मदत करू शकतो का? आज तुमची मदत करता आली याचा मला आनंद आहे. इंडिया एक एटीएम सपोर्टला कॉल केल्याबद्दल धन्यवाद. काळजी घ्या आणि तुमचा दिवस चांगला जावो.